chinimandi.com पॉडकास्ट। साखर कारखान्यातील 5 कर्मचाऱ्यांसह 26 कोरोना पॉझिटिव्ह। जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण मिळणे सातत्याने सुरू आहे। रुग्ण आधीच्या तुलनेत कमी मिळत आहेत आणि रिकव्हरी दर वाढत आहे। शुक्रवारी मिळालेल्या रिपोर्टमध्ये 26 लोकांना कोरोनाची लागण झाली। चांगली गोष्ट ही आहे की 601 संशयित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, तर 45 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत। मुख्य उपचार अधिकारी डॉक्टर सुबोध कुमार शर्मा यांनी सांगितले की 14 आणि 15 सप्टेंबरला पाठवण्यात आलेल्या चाचण्यांचे रिपोर्ट मिळाले आहेत, ज्यामध्ये 601 निगेटिव्ह आणि 16 पॉझिटिव्ह केसेस आहेत। एका दिवसापूर्वी झालेल्या अँटीजेन टेस्ट रिपोर्टमध्ये 12 आणखी ट्वेनेट तपासणीत 8 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे। संक्रमितांमध्ये 5 त्रिवेणी साखर कारखान्याचे कर्मचारी आहेत। पोलीस लाईन मध्येही 1 रुग्ण आढळलाय। मंसूरपूर स्वार मध्ये 4 लोक पॉझिटिव्ह आहेत। याशिवाय शहरातील इंदिरा कॉलनी, ठोटर मोहल्ला, गायत्रीपुरम कॉलनी, जिल्हा परिषद रोड, फ्रेंड्स कॉलनी या भागांमध्ये सुद्धा रुग्ण सापडले आहेत। जिल्ह्यामध्ये कोरोना संक्रमितांची संख्या 4,464 वर पोहोचली आहे। यामध्ये 4,000 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, तर 45 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। सध्या 419 सक्रिय रुग्ण आहेत।